स्मृती चित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृती चित्रे, भाग तिसरा, अध्याय 63. या अध्यायाचं नाव आहे नगरातील ते दिवस. एकदा कल्याणी म्हणजे आमची म्हैस सुटली आणि उधळली. टिळक त्यावेळेला लेक्चर हॉलमध्ये वर्ग घेत होते. फर्ग्युसन गेटपासून कल्याणीबाईचा जो दौरा निघाला तो लेक्चर हॉलवरून पुढे गेला. शिकवता शिकवता टिळकांचं लक्ष म्हशीकडे गेलं आणि ते तसेच वर्ग सोडून बाहेर पडले आणि म्हशीच्या मागे धावायला लागले. कोट पॅन्ट, डोक्यात हॅट, हातात एक वेळूची लांबलचक काठी, अशा अवतारात टिळक तिच्या मागे पळत होते आणि म्हैस पुढे पळत होती. त्या दिवशी म्हशीनं फारच त्रास दिला. ती काही केल्या त्यांचं ऐकेना. शेवटी एकदाची कशीबशी तिला घरी आणली. घरी आल्यावर टिळक म्हणाले, अगो म्हशी वळणंसुद्धा सोपं काम नसतं. गुराख्याला किती श्रम पडत असतील बिचाऱ्याला. आपण गुराख्याला उद्यापासून राखोळीचे पैसे दुप्पट द्यायची व्यवस्था करू. अगं हे गरीब लोक असतात, बोलत नाहीत, म्हणून आपण त्यांना थोडक्या पैशात रागवून घेतो. टिळकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही जादा राखोळी देऊ लागलो. मिशन हायस्कूलमध्ये गॅदरिंग करायचं ठरलं. गॅदरिंग म्हणजे नाटक आलंच. स्त्री पार्टाखेरीज नाटक कराल तरच नाटकाला परवानगी मिळेल अशी अट मुलांना घालण्यात आली. पण स्त्री पार्टाखेरीज नाटक मिळेना तेव्हा नाटक लिहून देण्याचे टिळकांनी अंगावर घेतले. तसेच ते शिकवायचेही त्यांनी ठरवले. नाटकाचा प्लॉट वगैरे काही ठरला नव्हता आणि नाटक लिहायला वेळही नव्हता, कारण त्यांचा सगळा वेळ लष्कराच्या कितीतरी भाकरी भाजण्यात जाई. पण मुले कसली ती, शाळा सुटली की येऊनच बसायची. पहिल्याच दिवशी नाटकाला नाव ठेवण्यात आले शीलम परमभूषणम. रोज 5 पुढचा वेळ ठरला, पण प्रॅक्टिस कशाची करायची? मुलांनी येऊन बसावे तो कोणीतरी भेटायला हटकून यावे, मग टिळकांनी त्या पाहुण्याशी बोलत बसावे. कोणी नसेल तर काहीतरी लिहित बसावे, नाही तर वाचित बसावे. कधी कधी एखादा गहन विषय काढून मुलांशीच वादविवाद करू लागले. इकडे मुलांना वाटे की हे आम्हाला कधी नाटक लिहून देतात आणि आम्ही कधी पाठ करून टाकतो. त्यातल्या त्यात चहाची गर्दी असायची. मध्ये स्टो, केटली, कप, सॉसर, दूध, साखर, दऊ, टाक, चमचे, जवळच पोपटाचा पिंजरा जमिनीवर ठेवलेला, मांजर, दारात कुत्रा आणि ह्या सगळ्याभोवती हायस्कूलची मुलं. आपल्यासारखा सायंटिफिक चहा कुणाला करता येत नाही अशी टिळकांची खात्री असल्यामुळे चहाचे सर्व कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच असे. असो, एक दिवस नाटकाचे नाव काढल्यावर 4-6 दिवसांनी पुढे बसलेल्या मुलांना नाटकातली नावं दिली. तू बाळासाहेब, तू रे, तू पिल्या, तू देवदत्त, तू चारुदत्त. अहो पण पप्पा, आम्हाला पाठ करायला काही देता का नाही? अरे मला चहा बिया तर घेऊ देता का नाही? घ्या ना, पण इतक्यात कोणी आले तर सगळं राहून जाईल. मग एक एक दिवस एकेकाला काहीतरी पाठ लिहून द्यावा. दुसऱ्या दिवशी मुलांची पुन्हा निकड लागली म्हणजे पुन्हा द्यावे. अशा तऱ्हेने अगदी गॅदरिंगच्या वेळेला नाटक लिहून आणि बसवून पुरे झाले. मुले अगदी अधीर झाली होती. हे पुरे होते का नाही असं त्यांना वाटे. टिळक म्हणत, अरे कशाला काळजी करता, होईल पुरं. ते म्हणत, आम्ही लिहून घेतो पण तुम्ही सांगा ना. पण ते काही त्यांच्याच्यानं झालं नाही. नाटक मात्र इतकं सुंदर वाटलं की काही दिवस नगरात तो एक चर्चेचा विषयच होऊन राहिला होता. ह्या नाटकातील 2-3 जण पुढे निरनिराळ्या क्षेत्रात प्रसिद्धीला आले. नाशिकच्या कॉलेजात आता प्रोफेसरचे काम करत असलेले प्रोफेसर भाल पाटणकर देवदत्त झाले होते. नगरचे रेव्हरंड रामकृष्ण पंत मोडक MLC यांचा एक प्रमुख भाग होता. प्रसिद्ध नट रावबहादूर पेंढारकर चारुदत्त झाले होते. पेंढारकरांचा आवाज त्यावेळेला अत्यंत मधुर होता आणि माधवराव पाटणकरांनी त्याच वेळेला टिळकांच्या जवळ उद्गार काढले की हा मुलगा जर पुढे मागे नाटकात गेला तर नाव काढील. आणि तसंच झालं. ह्या वेळेला टिळक सोंगट्या फार खेळत असत आणि ह्या सोंगट्यांवरून सपाटून भांडणं होत. टिळक कवड्या जुळवून टाकीत तेव्हा त्यांच्याशी पुढे पुढे खेळण्याचेही सर्वांना सोडून दिले होते. तेव्हा ते एकटेच रागारागानं खेळायला बसत आणि एक डाव उजव्या हाताने खेळत, दुसरा डाव डाव्या हाताने खेळत, असा त्यांचा नेहमीचा क्रम होऊन बसला. एक दिवस आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी खेळायचं ठरवलं. त्यांनाही मोठा आनंद झाला. मात्र अट एवढी होती की कवड्या पाणी प्यायच्या भांड्यात घालून हलवून मग टाकायच्या. आम्ही खेळायला बसलो. एका बाजूला टिळक, ठोंबरे आणि तारा आणि दुसऱ्या बाजूला मी, दत्तू आणि भास्कर कृष्ण उजगरे. पहिल्याच डावात टिळकांची सरशी झाली. फक्त एकच नरद आत जायची राहिली होती. तिला दोनच पडायला हवे होते, म्हणजे आमच्यावर बिनतोड झाली असती. आणि जर का 10 पडते तर तिने उलट खाऊन आपल्या शत्रूच्या समोर प्रस्थान ठोकले असते. मग खात्रीनं तिच्या प्राणावर बेतलं असतं. कवड्या हाताने टाकायच्या असत्या तर एवढी धास्ती नव्हती, पण त्या पाणी प्यायच्या भांड्यात टाकायच्या म्हणजे जरा कठीणच काम होतं. टिळकाने दान टाकलं, त्यात एक कवडी पडली उतानी आणि एक पडली कुशीवर. एकीकडून पाहिले तर 2 दिसावे, दुसरीकडून पाहिले तर 10 दिसावे. टिळक एकदम ओरडले, 2. तर आम्ही ओरडलो, 10. ते म्हणत, 10 कसे होतील? आम्ही म्हणाले, 2 कसे होतील? ते जमिनीवर जोर जोराने बुक्क्या आपटून आमच्या गळी उतरवू लागले की नारायण वामन टिळक सांगतो की ते 2 होते. तशी मीही सांगू लागले, 2 कसे? मी लक्ष्मीनारायण टिळक सांगते ते 10 होते. शेवटी ते ठोंबऱ्यांना आणि ताराला विचारू लागले, काय आहेत रे हे? ठोंबरे म्हणाले, हे 2ही नाहीत आणि 10ही नाही, हा 1.5 आहे. टिळक म्हणाले, म्हणजेच 2. आम्ही सगळे रागवत होतो आणि हसतही होतो. शेवटी पुन्हा टाका डाव असा आम्ही आग्रह धरला, पण टिळकांना पुन्हा डाव टाकायला नको होता, कारण पुन्हा 2च खात्रीवरून कशाने पडतील. शेवटी सोंगट्या, पट, कवड्या ही सगळी समोरच्या कंपाऊंडात फेकून दिली आणि वर त्यांच्या मागे धावत जाऊन समोरच्या लोहाराकडे जमलेल्या माणसांना सांगितले की हे सामान वेचून घेऊन जा. त्यांना काय, त्यांनी सगळं मोठ्या आनंदानं गोळा केलं आणि घेऊन गेले. टिळकांच्या चीजवस्तू नेहमी हरवत. हरवत म्हणजे काय, ते स्वतः ठरल्या ठिकाणी त्या ठेवत नसत, ठेवल्या ठिकाणी पाहत नसत आणि स्वतःबरोबर दुसऱ्यालाही पाहू देत नसत. दात, आगपेटी, टोपी, चष्मा, पट्टा या 4-5 जिन्सा नेहमीच त्यांच्या हातून निसटत. विशेषतः क्लासला जायच्या वेळेस किंवा एखाद्या गावाला जायच्या किंवा लेक्चरला निघायच्या वेळेस हे हमखास होईल. बूट, कोट, टोपी, कॉलर, पट्टा, छत्री, वाहवा ही सगळी त्यांच्याशी लपंडाव करीत आणि त्यांच्याबरोबर आमच्या सगळ्यांच्या फुगड्या सुरू होत. कित्येक वेळा त्यांना टोपी वाचून जावे लागे, नाहीतर पट्ट्याऐवजी पारडू सोडून त्याचे दरखंड कमरेला गुंडाळावे लागे. माझी व्यवस्था कोणीच ठेवत नाही, जे ते आपल्याच व्यवसायात दंग, माझी कुणालाच पर्वा नाही, असं ते म्हणत आणि आम्ही सर्वच त्यांची पर्वा करण्यास धावून येत असू. एकदा असेच दात हरवले. केवढा गोंधळ, म्हणे, कुत्र्यानंच माझं दात लांबवले, नाहीतर ह्या खोलीत तू खंडीभर सरपण साठवून ठेवते त्याच्याच खाली उंदराने नेऊन टाकले. उपसा ते सारे सरपण आणि द्या बाहेर फेकून. हिला संसाराचा फार आटाट झालं. सगळं सरपण बाहेर कंपाऊंडवर धावू लागले आणि त्याच वेळेला दातांचा डबा सापडला टेबलावर. एकदा हरवली टोपी, ती होती खुंटीवर आणि तिच्यावर ठेवला होता कोट. टिळकांना जायचे होते बाहेर, त्यांनी गडबडीत दुसराच कोट अंगावर घातला आणि ते टोपी शोधू लागले. प्रथम त्यांनी पहिला कोट रागानं जमिनीवर खाली आपटला, त्याबरोबर त्याच्या खालची टोपीही तशी जदळली. मग काय, सर्पयज्ञात सर्पांची वेटोळीच्या वेटोळी येऊन अग्निपंडात पडतात तशी आमच्या घरातील कपड्यांच्या चुंबळी भराभर त्या ढिगाऱ्यावर येऊन पडू लागली. बिछाने, सतरंजा, ब्लँकेटे, झाडून सारी मंडळी त्या ढिगाऱ्यात गोळा झाली. जा जा, त्या मंजुळाताईला बोलवा, काय करते ती, माझी टोपी शोधून काढा. मंजुळाबाई आली. ह्या कपड्यांचा ढिगारा पाहून थक्कच झाली. मंजुळाबाई, काय तुम्ही माणसे असून काय उपयोग, भाजी करायची की काय तुमची, माझी टोपी आत्ताच्या आत्ता शोधून काढा. अहो पण पप्पा, त्या ढिगाऱ्याखालीच ती असेल. पण ह्यानंतर कोणी बोलणंच अशक्य होतं. मंजुळाबाई टोपी शोधायला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसली. ती खिडकीतून तिला टिळक तसेच बोडके निघून गेलेले दिसल्यावर खाली आली. टिळक गेल्यावर आम्ही ते कपडे उचलले तेव्हा सगळ्या ढगाऱ्याखाली, कोटाखाली अडकलेली टोपी सापडली. टिळकांना हे कळलं तेव्हा ते म्हणाले, खरंच की मी ती काल कोटाखालीच ठेवली होती. हे असं सगळं. एखाद्या वेळेस टिळक आपल्या क्लासात शिकवण्यासाठी मला पाठवी. अगदी पहिल्यांदा जेव्हा मी क्लास घेण्यास गेले तेव्हाची एक गमतीची आठवण आहे. ते म्हणाले, तू जाऊन क्लास घेऊन ये. हो, मी म्हणाले, मी काय त्यांना लोणची कशी घालायची आणि मेतकूट कसं करायचं हे शिकवू? अगं तसं नाही गं, हिंदू चालीरीतीविषयी त्यांना काही सांग म्हणजे झालं. क्लासात 30-40 विद्यार्थी होते. हे विद्यार्थी म्हणजे लहान लहान मुलं नसत तर आमच्या एवढीच मोठाली माणसं असत. मला पाहताच विद्यार्थ्यांनी माझं स्वागत केलं. का गुरु माऊली, आज तुम्ही शिकवणार की काय आम्हाला? हो, मी तुमच्या गुरुजींच्या बदली आले आहे. मी काहीतरी पोपटपंची करून त्यांना त्या वेळेस शिकवले तर खरे. माझे लेक्चर संपताच एकजण म्हणाला, गुरुमाऊली एक विचारू का? हो, खुशाल विचारा. आमच्या गुरुजींना तुम्ही मारता असं ते म्हणत होते, हे खरं का? हो, तसं कधी होईल का? बोलण्याच्या भरात त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल. बायका कधी आपल्या नवऱ्यानं मारतात का? आता शहाण्याला शब्दाचा मार अशा अर्थानं मी मारते कधी कधी त्यांना. अशी काहीतरी वेळ देऊन मी घरी आले. टिळक आपल्या चहाच्या प्रकरणात त्यावेळी गुंग होते. काय, कसं झालं तुझं लेक्चर? कुठला विषय घेतला होतास? वा, आजचा विषय फारच बहारीचा होता. कोणता? बायका आपल्या नवऱ्यांना का मारतात? त्यांनी तसं करणं बरं की वाईट? म्हणजे तू काय बरळतेस? बरळत नाही, खरंच हा माझा आजचा विषय होता. मग ते काय म्हणाले? ते म्हणाले, तरीच गुरुजी सांगत होते की गुरु माऊली आपल्याला मारतात म्हणून. मग तू काय बोललीस? मी खरं होतं ते सांगितलं. काय? मी सांगितलं की ज्या वेळेला ते माझं ऐकत नाहीत आणि पैसा नाहीसा करतात, विनाकारण संतापतात किंवा घरी वेळेवर येत नाहीत, त्या त्या वेळी मी त्यांना चांगला ठोक देते. टिळकांना माझे बोलणे खरे वाटले. ते म्हणाले, मी तुला फार शहाणी समजत होतो, पण आज माझी खात्री झाली की तू फार मूर्ख आहेस. एखाद्या वेळेस तू माझी अब्रू घालवशील.